सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में हमारा एक महत्वपूर्ण मुद्दा ज्या गोष्टीची सुरुवात या आठवड्याच्या सुरुवातीला झाली होती तो म्हणजे स्वच्छता गृह पब्लिक टॉयलेट्स आणि आपल्या नाशकात पब्लिक टॉयलेट्सची कमतरता. याच विषयासंदर्भात कालच्याला नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बिकाटे यांच्यासोबत बोलणं झालं आणि त्यांनी एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली कालच की नाशिकमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हगणदारी मुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण शहराला जवळजवळ 119 सार्वजनिक टॉयलेट्स बांधण्यात येणार आहेत आणि ह्या गोष्टीची पूर्तता येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. तेव्हा मला असं डॉक्टरांना खरंच मनापासून सांगावंसं वाटलं की डेफिनेटली NMC चा सर्वे होईल, NMC ठरवेल कुठकुठच्या भागांमध्ये हे पब्लिक टॉयलेट्स असणार आहे आणि स्पेशल प्रोव्हिजन महिलांसाठी केली जाणार आहे. पण नाशिककरांच्या मनात नेमकं काय चाललंय, जी ऐकणारी मंडळी आहेत त्यांना नक्की काय वाटतंय, कुठकुठचे ते विभाग आहेत, कुठकुठचा तो नाशिकचा एरिया आहे जिकडे खरंच पब्लिक टॉयलेट असणं गरजेचं आहे, ह्या 119 पब्लिक टॉयलेट्स पैकी ह्या ह्या एरियात पब्लिक टॉयलेट असणं हे खरंच खूप गरजेचं आहे असं तुम्हाला काय वाटतंय, कुठचा तो एरिया वाटतोय, जरा कॉल करून शेअर करा. 6601935 माझा नंबर आहे. कालच्याला मॉर्निंग नंबर वन ज्यांचं ऐकणं झालं नाही त्यांना थोडासा वाद मी ऐकवतो नेमकं काय सांगितलं होतं आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बिकाटे सरांनी. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत, बजाते राहो.